कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी उदय टिकेकर. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
कोरे पान आणि अशी ब्लुइश ग्रीन आईज, ब्राऊन हेअर आणि सुपर टॅलेंटेड ऍक्टर ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये आता जवळपास 30 वर्ष कम्प्लीट केलेली आहेत, असे द वेटरन ऍक्टर उदय टिकेकर आपल्यासोबत आहेत. हॅलो सर.
हाय हाय हाय, हाऊ आर यू?
आय एम गुड. फायनली मला तुमच्या घरी येता आलं. बाणेरमध्ये सध्या आम्ही आहोत, पुण्यामध्ये यांचं घर आहे आणि अप्रतिम घर आहे, ह्याची झलक मी तुम्हाला नंतर दाखवेन. पण सध्या उदय सर, मला सांगा, तुमचं नाव इतकं युनिक आहे उदय, तर हे नाव तुम्हाला कोणी दिलं आणि तुम्ही कोणासारखे दिसता? आई, बाबा, आजी, आत्या, कोण?
नाव ऑब्व्हियसली मला वाटतं आई पप्पानी दोघांनी मिळून दिलं. मी पप्पांसारखं जास्त दिसतो असं म्हणतात. नाव खरं युनिक नाही आहे. आय हॅव कम अक्रॉस मेनी उदय, खरं विचारायला गेलं तर. एकदा तर माझ्या सेटवर एक आर्ट डिपार्टमेंटवाला, एक लाईटिंगवाला आणि एक मी असे उदय होतो. तर कोणी हा उदय मानले की तिघेही आम्ही उदय येतो. रोजचा हा कार्यक्रम असायचा. मग शेवटी त्यांनी ठरवलं की नाही, आम्ही उदय सर, उदय आणि एकाला उद्या, असं त्यांनी ती 3 नावं ठरवली.
पण मला सांगा, तुमचं पेटनेम काही असेल घरी, तुम्हाला काही लाडाने बोलवत असतील?
नाही, आमचे काका लोक मला उदू म्हणायचे, मित्र मला जाड्या म्हणायचे. जाड्या म्हणतात तो, कारण मी कोस अब्दुल होतो आधी लहानपणी. सो ही पेटनावं आहेत. आणि इंडस्ट्रीमध्ये बरेचसे लोक उडी म्हणतात, उडी बाबा, उडी.
छान नाव आहे उडी बाबा. मी पण आता उडी बाबा म्हणणार आहे उदय सरांना. उडी बाबा, मला सांगा की तुमच्या घरी कोण कोण असायचं, तुमचं घर कुठे असायचं, लहानपणी तुम्ही कुठे होता?
माझा जन्म झाला गिरगावात, म्हणजे माधवाश्रम म्हणून बऱ्याच जुन्या लोकांना माहिती आहे, किंवा गिरगाव कोर्ट किंवा हरकिसन दास हॉस्पिटल, याच्या मागची गल्ली होती, तिथे माझा जन्म झाला. 9 वर्षापर्यंत आम्ही तिथे राहिलो. नंतर आम्ही 59 शिफ्ट झालो शास्त्री हॉलला, नाना चौकला. आजपर्यंत मी तिथेच आहे राहायला. पुण्यात आरती, तिथे स्टुडंट्स, माझी मुलगी जाऊन येऊन असते, मीही जाऊन येऊन असतो. आरतीसारख्या कलाकाराला जो एक मेंटल सेटअप लागतो किंवा फिजिकल सेटअप लागतो, शांती पाहिजे म्हणून ती इथे राहते. मी आम्हाला म्हणजे कलाकार लोकांना सतत 9 ची शिफ्ट 7 उठा पळा आणि रात्री 11 या, त्यामुळे मी मुंबई, आमची पंढरी मुंबई, आरतीची पंढरी पुणे.
बरं, पण मला सांगा की घरात कोण कोण असायचं? आजी, आजोबा, काका, आई?
त्या त्या काळाप्रमाणे सगळे होते. आजी, आजोबा होते, त्यांच्यावर पण मी खूप बराच वेळ घालवला आहे. पप्पा आत्ता एप्रिलमध्ये गेले माझे, आई 4 वर्षांपूर्वी गेली. सो इतकी वर्ष त्यांचा छान सहवास, संस्कार, आशीर्वाद भरभरून मिळाले. घरात अशी ही फॅमिली. आरतीच्या कडनं आरतीचे आई वडील आहेत आणि आता कोइन्सिडेंटली त्यांनी आमचा खालचा फ्लॅट विकत घेतला आहे, त्यामुळे आता आमच्याकडे पुन्हा आई वडील असे सगळं सुरू झालं तिथे.
क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की घरात स्वानंदीसाठी पण ते खूपच बरं झालंय. लहानपणी तुम्ही कोणाला घाबरायचात आणि कशावरून तुम्ही रडायचात हे तुम्हाला आई बाबांनी कधी सांगितलं असेल?
मी खरं म्हणजे कोणालाच घाबरलो नाही. म्हणजे शाळेत खूप लोकांना मारलं, मी रोज मारायचो. आणि मग त्यांचा कोणतरी भाऊ सिनियर मध्ये असायचा, समजा मी 6वीत आहे, त्यांचा भाऊ 10वीमध्ये असला तर तो येऊन मला नंतर मारायचा. पण त्यांनी मला मारलं म्हणून दुसऱ्या दिवशी परत त्याला दुपारी मी जाऊन मारायचो, असं होतं. मी कधीच कोणाला घाबरलो नाही. मी फक्त घाबरायचो तो अंधाराला म्हणे. मी एकटा ह्या खोलीत त्या खोलीत कधीच गेलो नाही. आता नाही, मी ती 10वीत असताना मी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये समर कॅम्पला म्हणून गेलो होतो. बरं, ते टिपिकल मिलिटरी बॅरॅक्स, 5 वाजता उठा, थंड पाणी, आंघोळ करा, वाट लावायचे. ते प्रत्येक कॅडेट्सला ग्रुप वाईज मी कोणतरी होतो लिडर 10 लोकांचा. तर आय वॉज इन चार्ज ऑफ द नाईट गस्त ऑफ द एंटायर भोसला मिलिटरी कॅम्पस. बाकी प्रॉपर त्यांचं काम करतायत की नाही हे बघण्याची ड्युटी माझी होती, तेव्हा मी एकटा फिरायचो. आणि अंधारी, व्हेरी डिमली लिट, तो भोसला मिलिटरी कॅम्पस भयानकच होतं त्यावेळेला. आय एम टॉकिंग अबाउट 76. तेव्हा माझी भीती खरी गेली अंधाराची, कारण हे काहीच नाही असं ते मला वाटलं. पण बाकी मी कधीच कोणाला काही घाबरलो नाही.
पण मग तुम्ही त्या मिलिटरी स्कूलमध्ये किती वर्ष होतात?
इट वॉज अ समर कॅम्प, 2 महिन्याचा, 2.5 समर कॅम्प.
तुमची शाळा कुठली होती आणि शाळेमध्ये आधी असायचं की बोर्डवर सुविचार लिहायचा आहे किंवा नोटीस बोर्डवर आपलं कधी नाव लागलं की फार यु नो कौतुक व्हायचं? चांगल्या गोष्टींसाठी पण लागतं ना कधी कधी.
माझं चांगल्या गोष्टींसाठी फार कमी लागले. हा, म्हणजे तेव्हा पण मी तबला शिकायचो.
पण
सेंट झेवियर्स हायस्कूल, मेट्रो धोबी तलाव. आणि बाकी मस्तीखोरच, सतत मी वर्गाच्या बाहेर नील डाऊन किंवा मातीमध्ये पीटीच्या वेळेला काहीतरी मस्ती केलेली असायची. त्यामुळे असं चांगल्या गोष्टींसाठी मला आठवत नाही शाळेत कधी काय नाव माझं आलं कुठे, कधीच नाही आठवत.
आई बाबा काय करायचे तुमचे?
माझी आई म्हणजे सुमती टिकेकर, ती खूप फेमस शास्त्रीय गायिका, नाट्यसंगीत गायिका. वडिलांना पंडितच म्हणायचे, पंडित बाळासाहेब टिकेकर, त्यांना म्युझिक फील्डमध्ये. पेटीत स्वतः उत्तम वाजवायचे, तबला वाजवायचे, अप्रतिम गाणारे ते म्युझिक कॉम्पोजिशन्स करायचे. आणि आई पप्पा मिळून एक संस्कृत ग्रुप होता, त्या ग्रुपमधनं ती संस्कृत नाटकं करायचे. म्हणजे मृच्छकटी, संशय कल्लोळ वगैरे ही सगळी नाटकं, संगीत नाटकं. पप्पा म्युझिक द्यायचे आणि आई पप्पा त्याच्यात मेन रोल्स करायचे, कामं करायचे. आई तर गंधर्व गायिका म्हणून फेमस आहे अजूनही, तिची रेडिओला सकाळची सगळी गाणी लागतात. आणि पप्पा एवढं सगळं करूच होतं, आईला साथ करायचं आहे. म्हणजे इनफॅक्ट मला वाटतं 88 आरतीलाही पहिला तिच्या यू एस टूरला 2.5 महिने पप्पानी त्या वयात सगळीकडे साथ केली हार्मोनियमची, पीटीची. आणि ही वॉज अ लॉयर ऑल्सो, व्हेरी सक्सेसफुल लॉयर. ही वॉज अ खरा ऑलराऊंडर असं म्हणायला हरकत नाही.
आणि तुम्हाला भावंड बहीण किती आहे?
मला एक बहीण आहे, उषा देशपांडे. ती स्वतः शास्त्रीय शिकवते, स्वतः राग भजन गीत कॉम्पोज करते चालींचकट, तिला ते सुस्त. तर ती पण म्हणजे त्याच्यातच आहे, त्याच म्युझिक फील्ड मध्येच. 93.5 रेड एफएम बजाते रहो.